ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید سانگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تہ اواں سبھی خدا تعالی جی فضل و کرم سا خیریت سے آیو۔ ہن کا پہری تا اج جو پروگرام شروع تھیے، اچو تا پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایئے آہے
تا پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سے کیو ویندو، این گیت کا پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی، این انہیں کا پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تا اچھو سائمین پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔
وتھان میں آیو مریم جو خالق مریم جو محتاج قاضی دنیا جو بدھے پیو فیصلو راجا حقیقی تے تھیو بن جو راج
راز عجیب
بادشاہ غریب
سبنی کے خدا تعالی جے نالے ماں منجھی طرفا سلام قبول دیے۔ پیارے بارو ہانے وقت آہے تا اسا بائبل کہانی بدھوں۔ امید آئے تے اواں کے اج جی بائبل کہانی پسند ایندی، تا اچھو پیارے بارو بائبل کہانی بدھوں۔ پیارے بارو اج جی بائبل کہانی بائبل جی پہریو کتاب جے کے پیدائش جی کتاب آہے، ہن جے ٹرے باب ماں آہے۔ پیارے بارو اسی وقت جے بارے ماں نتھا جانو تا آدم ائی ہوا کیترے عرصے تائیں سکون سا پینجے ہن خوبصورت باغ میں رہیا۔ ہنن خدا سا ایئے پئی گال ہایو جیئے کو مانو پینجے دوست سا گال ہائے۔ ہنن ہمیشہ ایئے پئی کیو جیئے خدا ہنن کے فرمایو تھی، ائی کے با بری گال جے کے کا خبر کون ہوئی۔ آدم ائی ہوا اجا تائی اوہی سکھیو ہو تا کیے خدا جی حکمن جی ہمیشہ تابیداری کرنی آہے۔ خدا آدم ائی ہوا کے بدایو تا اواں ہن باغ جے ہر ون جو میوو کھائے سگوں تھا سوائے ہکڑے ون جے، جے کڈا اواں انے ممنوع ون جو میوو کھادو تا اواں مری ویندا۔ پیارے بارو ہڈا ہی جانورن ماں ہک وڈو ناگ بہو ہانے شیطان جے کو بچھڑو روح آہے ائی انسان کے گناہ ڈائیں راغب کرے تھو، تے انہیں عورت کے گناہ جی ترکیب ڈنی واسطے ناگ جی صورت اختیار کئی۔ ہن وڈے ناگ ہوا کے چیو تا اوی ہرگز کون مرندا خدا کے خبر آہے تے جے کڑے اواں ایہو میوو کھائندا تا عقل مند تھی پوندا ائی نیکی ائی بدی کے سجھانی ویندا پیارے بارو ہوا ناگ جی گال بدھے پوئے ہن ہنے میوے ڈاہی نہارن دی سوچیو تا ان جو ذائقو کیڈو نہ سٹھو ہندو ائی کو عجب نہ آہے جو ایہو میوو کھان سا ہو سچ مچ عقل مند تھی پوے پیارے بارو پوئے خدا جے حکم کے وسارندے ہن ایہو میوو کھنے کھادو ائی بعد ماں ہن کچھ آدم کے بہ ڈنو جہیں بن ایہو کھادو پیارے بارو ایہ ڈہے شام جو جڑے آدم ائی ہوا خدا جو آواز بدھو تا ایہ ہمیشہ وانگر سندس حضور ماں حاضر نہ تھیا بلکہ ہو ہن خوف وچاں لکن جی کوشش کرن لگیا جو ہن نافرمانی کئی ہوئی خدا ہوا کے چیو تا تو ہانے سورن ائیں تکلیفیوں سہندی ائیں تجھو مرس ہانے تو تے حکمرانی کرندو خدا آدم کے بچیو تا جیئے تا تو پہنجی زال جی غلط گال کے میو بلکہ ان تے عمل کیو سو ہانے تو با سخت پوریو کندے پوئے آدم ائیں ہوا ودیق پہنجی انہیں کامل باغ وارے گھر ماں کیئے رہن سگندا خدا ہنن کے اتاں باہر کڈے چھڈیو ائیں دروازے تے ملائکن کے مقرر کیو ائیں شیلدار تلوار رکھے چھڈی پیارا بارو ہانے تماں سمجھی تا سگو تا دنیا میں گناہ کیے آیو آ جڑے آدم ائیں ہوا خدا جی نافرمانی کئی ہوئی تڈے ہی دنیا میں گناہ آیو ہو آؤں امید کندی آیا کہ تماں کے اج جی کہانی پسند آئی ہوئی ہانے اساں اکڑو گیت بدھو
اج دنیا میں تمام گھنا مانو روحانی علم جی تلاش میں آہن اوے ان پریشان کن دنیا میں खुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि। ऐं खु़शख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिर करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं, जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इनचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाईं, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हींअर कलाम मुक़दस ॿुधंदासूं।
मोहतरम साइमीन, जो पंहिंजो ख़ादम यूनस भट्टी अॼु वरी ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मुंहिंजी तरफ़ां अव्हां सभिनी खे यसू अल मसीह में सलाम क़बूल थिए। साइमीन, हाणे वक़्तु आहे त असां ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। त अचो असां अॼु पंहिंजे ईमान जे वधारे जे लाइ, पंहिंजे ईमान जी तरक़ीअ जे लाइ, पंहिंजी रुहानी मज़बूतीअ जे लाइ ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस खे पढ़ूं, ॿुधूं ऐं सिखूं। साइमीन, अॼु असां मुकाशफा जी किताब जे 8 बाब जी 6 आयत सां वठे 13 आयत ताईं पढ़ंदासूं ऐं ॾिसंदासूं त हिते असांजे लाइ छा पैगाम आहे। जंहिं वटि बि ख़ुदा जो कलाम मौजूदु आहे, उहे असां सां गॾु बाइबल मुक़दस खोले सघे थो। साइमीन, बाइबल मुक़दस जे हिन हिसे में असां सभिनी खां पहिरीं इन ॻाल्हि जे बारे में पढ़ंदा आहियूं त 7 मलाइक आहिनि ऐं उन्हनि वटि 7 तुतारियूं आहिनि, नरसिंगा आहिनि। इहे 7 मलाइक जिन्हनि वटि 7 तुतारी आहिनि, इहे नरसिंगे फूकण जे लाइ तयारु आहिनि। साइमिन, सभिनी खां पहिरीं आऊं अव्हां खे इहो ॻाल्हि ॿुधाइण चाहियां थो त बाइबल मुक़दस जे पुराणे अहदनामे में कंहिं कंहिं मौके ते तुतारियूं फूकजी वेंदियूं हुयूं। साइमिन, जेकॾहिं असां गिनतीअ जी किताब जे 10 बाब जी 2 आयत सां वठे 4 आयत ताईं पढ़ूं त हिते असां खे इहो ॻाल्हि सिखण लाइ मिलंदी आहे त माननि खे गॾु करण जे लाइ बि नरसिंगा फूकिया वेंदा हुआ। पा कलाम में इहो वाज़ा तौर ते लिखियलु आहे त जॾहिं हू ॿई नरसिंगा फूक ॾियनि त सॼी जमात खैमा इज्तमाह में तूं वटि गॾु थी वञे। ऐं पोइ साइमीन, असां गिनतीअ जी किताब जे 10 बाब जी 9 आयत में इन ॻाल्हि जो ज़िक्र पढ़ंदा आहियूं त तुतारीअ माना नरसिंगा उन वक़्तु बि फूकजो वेंदो हो जॾहिं दुश्मन तंग करण लाइ, मारण लाइ, जंग विढ़ण जे लाइ वेझो अची वेंदो हो। नरसिंगो यानी तुतारीअ इन ॻाल्हि जो ऐलान हो त जंग जे लाइ तयारु थी वञो, दुश्मन वेझो अची निकितो आहे। गिनतीअ जी किताब जे 10 बाब जी 9 आयत में लिखियलु आहे, जॾहिं तव्हां पंहिंजे मुल्क में अहिड़े दुश्मन सां जेको तव्हां खे तंग कंदो हुजे, जेको तव्हां खे सताईंदो हुजे, उन खां विढ़ण लाइ निकिरो त तव्हां नरसिंगन खे साह बंदि करे ज़ोर सां फुकजो। अहिड़ीअ तरह इन हाल में ख़ुदावन तव्हां जो ख़ुदा जे हज़ूर तव्हां जी यादि हूंदी ऐं तव्हीं पंहिंजे दुश्मननि सां फतायाब थींदा। त साइमीन, नरसिंगा जेको आहे, तुतारीअ जेको आहे, इहा माननि खे गॾु करण लाइ, जंग विढ़ण लाइ बि फूकजी वेंदी हुई। ऐं इन खां अलावा असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं को तहिवार ईंदो हो, जॾहिं को ईद ईंदी हुई, उन वक़्तु बि इहा तुतारी फूकजी वेंदी हुई। ऐं इन जो ज़िक्र असां गिनतीअ जी किताब जे 10 बाब जी 9 आयत में पढ़ंदा आहियूं। लिखियलु आहे त तव्हां पंहिंजी ख़ुशीअ जे ॾींहं ऐं पंहिंजी मुक़ररा ईदनि जे ॾींहं, महीननि जे शुरूअ में पंहिंजी सोखतनी क़ुर्बानीअनि जे लाइ ऐं सलामती जी क़ुर्बानीअनि जे वक़्त बि नरसिंगनि खे फूकजो, जीअं त उन सां तव्हां जे ख़ुदावनि जे हज़ूर तव्हां जी यादगारी हुजे। साइमिन, हिते ॿुधायो वियो आहे त ख़ुशीअ जे ॾींहं, ईदनि जे ॾींहं ऐं क़ुर्बानीअनि जे ॾींहं बि नरसिंगनि खे फूकजो वेंदो हो। इन खां अलावा साइमिन, असां ॾिसंदा आहियूं त ख़ुदावन जो कलाम ॿुधाए थो त जॾहिं रोज़े अज़ीम ईंदो, जॾहिं हिन दुनिया जी अदालत जो टाइम ईंदो, जॾहिं ख़ुदावन यसु मसीह जी ॿई आमद थियण वारी हूंदी तॾहिं बि इहो तोतारीअ इहो नरसिंगो फूकजी वेंदो। सामिन ख़ुदानि जो कलाम असांखे इहो ॿुधाए थो त इहा जेका मलाइक आहिनि सत फ़रिश्ता आहिनि इन्हनि वटि नरसिंगा आहिनि ऐं इहे फूकण जे लाइ तयारु आहिनि। इन्हीअ जो मतिलब इहो आहे के साइमीन फ़रिश्तनि जो नरसिंगो फूकन इन ॻाल्हि जी अलामत आहे, इन ॻाल्हि खे ज़ाहिर करे थो त माण्हू तयारु थी वञनि, माण्हू इन ॻाल्हि खे जाने वठनि त हाणे वक़्तु वेझो आहे ऐं ख़ुदावन जो उहे रोज़े अज़ीम अचण वारो आहे जंहिं ॾींहुं हू अदालत कंदो। साइमीन यादि रखजो त जॾहिं पहिरियों नरसिंगो फूकियो वेंदो आहे त लिखियल आहे त जॾहिं पहिरें मलाइक नरसिंगो फूकियो त रत मिलियल गड़ा ऐं बाह पैदा थी वई हुई ऐं उहे ज़मीन ते उछली वई, जंहिं खां हिकु तहाई ज़मीन सड़जी वई ऐं हिकु तहाई दरख़्त बि सड़जी विया ऐं तमामु गाह जेकी हुई साओ गाह बि जलजी वियो। साइमीन गड़ा ऐं बाह उन्हनि सतनि बीमारियुनि वांगर हुआ जेकी ख़ुदा पंहिंजे बुज़ुर्ग मूसा जे वसीले सां मिस्रियुनि ते मोकिलियूं हुयूं। हिते इहो ॿुधायो वियो आहे त गड़नि ऐं बाह सां ज़मीन जी हिकु तहाई आबादी बर्बाद थी वई, खाउ वण हुजनि खाउ गाह हुजे खा कुझु बि हुजे सभु तबाह थी वियो हो। साइमीन जॾहिं पहिरीं चार नरसिंगा फूकिया विया त असां ॾिसंदा आहियूं त हिन दौरान तबाही ऐं बर्बादी थी हुई ऐं साइमीन असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं इहे चार मलाइक पंहिंजे पंहिंजे नंबर ते नरसिंगा फूकन लॻा त असां इन्हनि मां हिकु अहम ॻाल्हि ॾिसूं था त जॾहिं बि मलाइक नरसिंगो फूकंदो हो त लिखियलु आहे त हिकु तहाई दरख़्त सड़जी विया, हिकु तहाई जानदार ऐं हिकु तहाई ज़मीन ते मौजूद तमामु मखलूक सड़जी वई ऐं हिकु तहाई दरियान ऐं चश्मनि ते हिकिड़ो सितारो अची किरियो। साइमीन जॾहिं पहिरें मलाइक नरसिंगो फूकियो त असां ॾिसंदा आहियूं त हिन में सावा वन ऐं सावी गाह खे नुक़सान रसियो हो। इन खां मराद रास्तबाज़ माण्हू आहिनि जिन्हनि खे एज़ा रसाई कई वेंदी। साइमीन असां ॼाणींदा आहियूं त इब्तदाई कलीसिया जे माण्हू जेका यरूशलम में हुआ इन्हनि खे कीअं परागंदा कयो वियो हो ऐं इन खां पोइ असां ॾिसंदा आहियूं त ॿिए मलाइक नरसिंगो फूकियो जंहिं में ॿुधायो वियो आहे त बाह सां भरंदो हुओ हिकिड़ो जबल समुंड में उछलियो वियो ऐं हिकु तहाई समुंड जो पाणीअ खून यानी रत जहिड़ो थी वियो हो। साइमीन इहे रूमी दौर हो जंहिं में असां ॾिसंदा आहियूं त ख़ुदावनि जे महननि खे सतायो वियो, ख़ुदावनि जे महननि खे तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं ऐं इन खां पोइ टे मलाइक नरसिंगो फूकियो जंहिं में असां ॾिसंदा आहियूं त शैतान आसमान सां हेठि किरी वियो, पर असां ॾिसंदा आहियूं त ज़मीन ते हुन नाराज़गीअ खे फैलाए छॾियो ऐं ख़ुदा जे माननि खे ख़ुदा सां परे करण जी कोशिश कई। वॾे तारे सां मराद शैतान आहे जेको आसमान सां हेठि ज़मीन ते उछलियो वियो ऐं हिकु तहाई दरियान ऐं पाणीअ जे चश्मनि ते अची किरियो। साइमीन जॾहिं शैतान यानी के लूसीफर मलाइक आसमान सां हेठि किरियो त उन सां गॾु हिकु तहाई मलाइक जेको उन सां गॾु हुआ उन जा साथी हुआ ऐं उन्हनि ख़ुदा जी मुखालफ़त कई हुई, उन्हनि खे बि ज़मीन ते उछलियो वियो। साइमीन हिन तारे जो नालो नागदूना सॾराईंदो आहे। नागदूना हिकु कड़वे वन खे बि चवंदा आहियूं जेको ख़ुदा जी सज़ा ऐं इंसानी दुख खे बि पेश करे थो। साइमीन असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं चोथे मलाइक नरसिंगो फूकियो त असां हिन में ॾिठो त सिज ऐं हिकु तहाई चंड ऐं हिकु तहाई तारनि खे नुक़सान पहुतो, एसि ताईं त उन्हनि जो हिकु तहाई हिसो तारीख़ थी वियो हिकु तहाई ॾींहं ऐं राति में रोशनी न रही। साइमीन, हिन दौर में सचाईअ खे रोकण जी कोशिश कई वई। रूमी हुकूमत ऐं ॿई कुवतनि कलाम मुक़दस खे ख़तमु करण जी कोशिश कई। उन्हनि कोशिश कई कि माण्हू पा कलाम जो मुतालो न कनि, जीअं त उहे सचाई सां वाक़फ़ न थी वञनि। साइमीन, हिते आऊं अव्हां खे इहो ॻाल्हि बाबति ॿुधाइण चाहियां थो त सतनि मलाइकनि जे नरसिंगे फूकन जो दौरानियो योहन्ना जे वक़्त सां वठे हिन दुनिया जे ख़ात्मे ताईं आहे। बेशक इहा फूक जी वेंदा, पर आसमान ते असांजी शिफ़ायत बाज़ारी आहे ऐं ज़मीन ते अंजील जी मनादी बाज़ारी आहे। नरसिंगन जी सज़ाऊं हिकु ताई मखलूक खे मुतासिर कंदियूं। सते नरसिंगे जो ऐलान थींदो आहे त वक़्तु अची रसियो आहे ऐं ख़ुदा पंहिंजी बादशाहीअ खे बहाल कंदो। सत नरसिंगा यानी सत कलिसियाऊं ऐं सत मोहरूं वारे अरसे ते मुश्तमिल आहिनि। पहिरीं ब मलाइक इन्हनि कुवतनि ते सज़ा जो ऐलान कंदा जिन्हनि मसीह खे सलीब ते चढ़ायो ऐं इब्तदाई कलिसिया खे एज़ार रसानी पहुचाईअ। सरकिश, यरूशलम ऐं रूमी सल्तनत, जॾहिं त साइमीन टियों ऐं चोथों नरसिंगो मसीह कलिसिया जी बरगज़िश्तगी ऐं आसमानी अदालत जी तस्वीर पेश करे थो। ऐं अॼु अव्हां इन ॻाल्हि खे समझे वठो, इन ॻाल्हि खे जाने वठो त पहिरियों ब नरसिंगा उन्हनि क़ौमनि ते सज़ा जो ऐलान आहे जिन्हनि मसीह खे सलीब ते चढ़ायो, इब्तदाई कलिसिया खे एज़ारसानी ॾिनी। ऐं साइमीन, असां ॼाणींदा आहियूं त इहा सरकश यहूदी माण्हू हुआ, उहे माण्हू जिन्हनि यसु मसीह खे क़बूल न कयो हो, इन ते ईमान न आंदो हो। ऐं जॾहिं त टियों ऐं चोथों नरसिंगो मसीह कलिसिया जी बरगज़िश्तगी ते आसमानी अदालत जी तस्वीर पेश कंदो आहे, जंहिं जे करे असां ॾिसंदा आहियूं त सज़ाऊं नाज़िल थियूं ऐं इहे सज़ाऊं नाफ़रमानीअ जो नतीजो हुयूं। जॾहिं त असां बुज़ुर्ग मूसा जे दौर में बि ॾिसंदा आहियूं त मुल्क मिसर ते ॾह आफ़तूं आहियूं ऐं इहे आफ़तूं नाफ़रमानीअ जो नतीजो हुयूं। ऐं असां ॾिसंदा आहियूं कि जंहिं तरह ख़ुदा हुन वक़्तु पंहिंजे माननि खे बचाईंदो आहे ऐं उन्हनि खे निजात बख़्शंदो आहे, हिते बि असां ॾिसंदा आहियूं त ख़ुदा पंहिंजे माननि खे पंहिंजे कलाम सां सरफराज़ ई बख़्शंदो आहे ऐं निजात जे मनसूबे खे मुकमिल कंदो आहे। ऐं साइमीन, जॾहिं असां इन्हनि सज़ाइनि ते गौर कंदा आहियूं ऐं जॾहिं असां इन्हनि मुश्किल हालात खे ॾिसंदा आहियूं त असां इन ॻाल्हि खे ॼाणींदासूं त ख़ुदावंद यसु मसीह जी आमद वेझी आहे ऐं उहे जल्द हिन दुनिया में अचण वारो आहे। साइमीन, पहिरियनि चार नरसिंगनि सां सज़ाइनि जो आगाज़ थींदो आहे। पहिरीं चार नरसिंगनि जा हिकु ग्रोह हो, जंहिं खां पोइ बि ग्रोह ॿिया बि आया जेका इन्हनि खां मुख़्तलिफ़ हुआ ऐं पोइ आख़िरी नरसिंगे जो ऐलान थियो। ऐं अॼु असां पहिरें चार नरसिंगनि जे फूकजनि ते ॻाल्हि कंदासूं त इहे पहिरीं चार नरसिंगा जॾहिं फूकजी विया त असां ॾिसंदा आहियूं त इन्हे में ॿुधायो वियो आहे त ख़ुदा जे माननि खे दुख मुसीबत सां गुज़रणो पवंदो, इन्हनि खे एज़ा रसाई जे दौर मां गुज़रणो पवंदो। इन्हनि पंहिंजे पाण खे ख़ुदा जे लाइ वक़्फ़ करे छॾियो हो, जिन्हनि पंहिंजे पाण खे ख़ुदा जे लाइ वक़्फ़ करे छॾियो हो ऐं पंहिंजियूं जानू ख़ुदा जे लाइ क़ुर्बान कयूं। ऐं असां इहो बि ॾिठो आहे त शैतान हर दौर में ख़ुदा जे महननि जी ख़ुदा जे कलाम जी मुखालफ़त कई आहे ऐं शैतान मुखालिफ़ हुकूमतनि जे वसीले सां, ज़रिए सां, मुख़्तलिफ़ महननि जे ज़रिए सां हुन ख़ुदा जे महननि खे ख़ुदा जे कलाम जे मुतालो करण सां रोकण जी कोशिश कई। पर साइमीन, ख़ुशीअ जी ॻाल्हि इहो आहे, मुबारक अमीद जो पैगाम इहो आहे त ख़ुदावंद पंहिंजे कलाम खे पूरो करण जाने थो। ख़ुदावंद यसु मसीह फ़रमायो त बादशाहीअ जी हिन ख़ुशख़बरीअ जी मनादी सॼी दुनिया में थींदी ऐं इन खां पोइ हिन दुनिया जो ख़ात्मो थींदो ऐं हिन कलाम खे बि को बि न रोके सघंदो। बेशक शैतान बि पंहिंजी कोशिश कंदो पर इन में कामयाब न थी सघियो। ऐं ख़ुदा जो कलाम ज़िंदगीअ खे बदिलण जी कुवत रखे थो, कुदरत रखे थो, ऐं इहो कलाम अॼु असां वटि आहे। ख़ुदा जो कलाम अॼु कल बल्कि अबद ताईं यकसां आहे। इन्हे में असां सभिनी जे लाइ निजात आहे, ख़ुशख़बरीअ जो पैगाम मिले थो। ताचो साइमीन, असां हिन जो मुतालो कयूं, इन खे पढ़ियूं, जीअं त ख़ुदावंद यसु मसीह जी बई आमद जे लाइ तयार थी सघूं, ऐं असां ख़ुदावंद यसु मसीह जे हज़ूर बेऐब थियूं ऐं हुन जी बादशाही में वञे सघूं, जेकी ख़ुदा पंहिंजे महननि जे लाइ तयारु कई आहे। ख़ुदावंद अॼु जे कलाम जे वसीले सां असांखे पंहिंजी बरकतनि सां मालामाल करे, अचो त दुआ कयूं। कदुस कदुस रबुल आलमीन, तू जेको शाह अज़ीम आहीं, तू जेको हिन काइनात जो ख़ालिक मालिक आहीं, ऐं तुंहिंजो शुक्र गुज़ार आहियां, तुंहिंजो थो रायतो आहियां त तूं असां ते रहम कंदो आहीं। अॼु आऊं तोखां मिनत थो कयां की अॼु जे कलाम जे वसीले तूं असांजी ज़िंदगियूं बदिले छॾ, छो जो तूं ईअं करण जी कुदरत रखे थो। इहा सभु कुझु आऊं घुरां थो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अलमसीह जे वसीले सां, आमीन।
रोजानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया के लिए उर्दू, पंजाबी, सिंधी, पश्तो, अंग्रेजी बी जबान में पेश हुंदो आहे। सेहत, मतवाजन खाधो, तालीम, खानदानी जिंदगी, बाइबल मुकदस के समझन के लिए एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जरूर बुद्धो। ही रेडियो ताजी फिकर कंदो आहे। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफा सा प्रोग्राम उम्मीद जो सड पेश कयो पियो वियो। उम्मीद कंदा आहियूं के तहां के आज जो प्रोग्राम सुठो लग्यो हुंदो। साथियों, असा चाहिंदा आहियूं के प्रोग्राम के बेहतर ठाहिण जे लाए असा के खत जरूर लिखो ऐं प्रोग्राम जे बारे ॿियनि खे ॿुधायो। ख़त लिखण जे लाइ असांजो पतो आहे,
इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। पतो हिकु चकर वरी नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। साइमीन, तव्हां असांजे प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असां जे वेबसाइट आहे www.awr.org।
सामिन, कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेज़बान आबिश शमीम के इजाज़त दींदा। अला निगेबान।